कॅमेरा
Action! नमस्कार, राम राम, चांग भल. मी चिन्मय मांडलेकर, तुम्ही मला ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन मध्ये कलाकार श्रुती बरोबर.
झेंडाची एक खूप फॉन्ड मेमरी अशी आहे की झेंडा मध्ये खूप सभा आहेत, भव्य सभा, आणि मी तर अवधूतला पहिल्यांदा विचारलं, तू कसं शूट करणार आहे सगळं, हे कसं होणार आहे सगळं. तर त्याने तेव्हा चालाखी अशी केली होती की खासबाग मैदानच आहे कोल्हापूरचं, तिथे त्याने एक सचिन पिळगावकरांचा शो ठेवला होता फ्री ऑफ कॉस्ट, लाईव्ह शो, अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर गाणार. आणि त्या शो मध्ये जो क्राऊड आहे तो क्राऊड तुम्हाला फिल्म मध्ये दिसतो. सो ते त्यांनी डोकं तेव्हा वापरलं होतं. तर त्या शो साठी सचिनजी आले होते आणि मग ते हॉटेलवर आले आणि ते त्या दिवशी राहणार होते त्या रात्री. आणि अख्खी रात्र मी सचिनजींकडनं शोले बद्दलचे अनंत किस्से, बिकॉज ही वॉज अ सेकंड युनिट डायरेक्टर. मला आठवते मी आणि सचिनजी 5:30 वाजेपर्यंत बोलत होतो. 5:30 वाजता मला ते फायनली म्हणाले आता मी जातो झोपायला, आणि मी झोपलो जाऊन. आणि 7:30 वाजता त्या कॉरिडोरमध्ये मला सचिनजी फ्रेश एज एव्हर साबणाच्या वळीसारखे, आणि मला म्हणाले मी देवीच्या दर्शनाला चाललोय, येतोस का माझ्या बरोबर? म्हटलं तुम्ही जा, माझं 2 तासात काही होत नाही, मला झोपायचंय जाऊन. सो झेंडा गेव मी लॉट ऑफ फ्रेंड्स. झेंडा गेव मी संतोष जुएकर, नेहा जोशी आणि सिद्धार्थ, झेंडा गेव मी अवधूत गुप्ते. आणि झेंडाने मला, मी जसं म्हटलं की आधी मी 25:1 होतो, त्याने मला 5:1 केलं, आणि मोर्यामुळे ते अजून पुढे शिक्कामोर्तब झालं. सो झेंडा इज द मोस्ट मेमोरेबल फिल्म फॉर मी.
तू 2 हिंदी फिल्म्स केल्या,
आता टोटल 4 झाली आहे संख्या माझ्या हिंदी फिल्मची. एक तेरे बिन लादेन, एक शांघाई, एक समीर नावाची एक इंडी फिल्म काही मागच्या वर्षी येऊन गेली, आणि आता 22 जोशी सुपर हिरो.
सो मला तुला तेच विचारायचं होतं ऍक्च्युअली, कमिंग बॅक टू दिस, की तू हे मुळात निवडलाच असं की नाही मला मराठीमध्येच माझं करिअर घडवायचं आहे का, हे झालं इव्हेंच्युअली?
मला तर खरं तर मराठीत कामच करायचं नव्हतं. मी ठरवून आलो होतो की आपल्याला हिंदीत काम करायचं आहे फक्त, पण मराठीत जसजसं काम मिळू लागलं, मराठीत जसजसं रेकग्निशन मिळू लागलं, ते एक नायक हिरोचं स्टेटस जेव्हा तुम्हाला येतं ना, तेव्हा मग असं होतं की मग मी हिंदीमध्ये फालतू रोल नाही करणार. आणि ते मी जपलं नेहमीच. मी हिंदीमध्ये ज्या ज्या भूमिका केल्या, आयदर त्या खूप चांगल्या डायरेक्टर्सकडे आहेत किंवा ते रोल्स चांगले आहेत. म्हणजे आता 22 जोशीमध्ये पण जो रोल आहे, इट्स अ व्हेरी सबस्टॅन्शियल अँड अ गुड रोल. आणि विक्रमादित्य मोटवानेसारखा डिरेक्टर आहे, फॅन्टमसारखं प्रोडक्शन हाऊस आहे, सो इट्स अ व्हेरी मीटी रोल. आणि म्हणून मी ऑडिशन्स हिंदीच्या खूप देतो, महिन्याला 3-4 ऑडिशन्स देतो. पण मीच ऑडिशन देताना विचारतो रोल काय आहे, आणि ते जर मला नाही आवडलं तर मीच सांगतो की मला नाही करायचं. मला हिंदीच काय, मला जगातल्या प्रत्येक भाषेतली कुठली फिल्म करायला आवडेल, काहीच प्रॉब्लेम नाही.
चिन्मय, सर्वात जास्त तुला जर कोणी अप्रिशिएट करत असेल तर ते तुझे प्रेक्षक, आणि ते तुला तू माझा सांगती ह्या सिरियलसाठी. आय एम शुअर तुला खूप अनुभव आले असतील, कारण मागच्या 4 वर्षांपासून तू हे सिरियल करतोयस, तर त्याचे काही अनुभव सांग. ही तुला सिरियल कशी ऑफर झाली? आणि
मुळात तू माझा सांगा ती करायच्या आधी 2012 ते 2014 2 वर्ष मी तू तिथे मी नावाची मालिका करत होतो, तीही तितकीच गाजली होती. सत्यजित आणि मंजिरी आणि प्रिया ही सगळी पात्र लोकांना खूप आवडली होती. अँड ऍट दॅट टाइम महाराष्ट्र युज टू हेट मी. इट वॉज अ निगेटिव्ह कॅरेक्टर, पण लोकांना ते आवडायचं, आणि खूप प्रेम त्याही रोलने मला खूप प्रेम दिलं. आणि तू तिथे मी संपलं, मला अजून आठवतंय 12 मे 2014 तू तिथे मी संपली. आणि तेव्हा मी असं ठरवलं होतं की आता डेली सोप नाही करायची आपण, आता बस 2 वर्ष आपण खूप केलं. आणि आम्ही गोव्याला वगैरे गेलो, छान सुट्टी, बायको, मुलगी वगैरे. आणि परत आलो तेव्हा मला संगीत दादाचा फोन आला, संगीत कुलकर्णीचा, की मी आवली आणि तुकारामांवर एक सिरियल करतोय, तर तू तुकारामांची भूमिका करशील का? आता इथे माझं सगळंच गळून पडलं की तुकारामांचीच भूमिका डायरेक्ट आपल्याला, कारण ही मालिका होणार आहे हे मला माहीत होतं, आपल्याला एक खबर असते त्याच्यासाठी कोण कोण ऑडिशन्स देते हेही माहीत होतं, पण आपल्याला त्या गावीच जायचं नाही आणि आपल्याला काही संबंध नाही आणि आपल्याला कोणी तुकाराम विचारणारच नाही. तर संगीत दादानी मला हे विचारलं, मी खूप विचार केला ह्या गोष्टीवर. बरं, तेव्हा मी त्याला विचारलं की जर हे केलं तर हे किती महिन्याचं प्रोजेक्ट असेल, तर म्हणाले डोक्यावरून पाणी 8 महिने, कारण आपण इतिहासाला धरूनच जाणार आहोत आणि आपण तेच करणार आहोत, त्यामुळे. म्हटलं बरं ठीक आहे, मग माझा ऑडिशन द्यावी लागली. कारण नंतर मला असं कळलं की संगीत कुलकर्णी सोडला तर बाकी कोणीच कन्व्हिन्स नव्हतं की मी तुकाराम करू शकेन. चॅनलचा अत्यंत विरोध होता माझ्या नावाला.